Yeah. Vasudev. Thank you. machen mal den Verstehen los.
तैयार करेंगे।